सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या शुभेच्छा. आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होणार. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2006 मुंबई उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. आज आकाशवाणीचा राष्ट्रीय प्रसारण दिन. आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडवर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 26 जुलैला मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. या भेटीत पंतप्रधान मोदी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत, असं मिस्री यांनी सांगितलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाला, त्यामुळे कामकाज आधी 2 वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू केल्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. राज्यसभेतही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये 2006 झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर उद्या म्हणजे 24 जुलैला सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयानं या प्रकरणातील सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश सोमवारी दिले होते. विधिमंडळांनी संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालावधी निश्चित करून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेलं विचारणापत्र सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीला घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल त्यावर केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटीसा जारी केल्या. तमिळनाडू विधानसभेनं संमत केलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करायला राज्यपालांनी विलंब केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हा निवाडा दिला होता. विधिमंडळानं संमत केलेले विधेयक राज्यपालांनी पुनर्विचारासाठी परत पाठवल्यानंतर विधिमंडळात दुसऱ्यांदा संमत होऊन आलं तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवता येणार नाही. तसंच या विधेयकावर 3 महिन्यांच्या मुदतीत कार्यवाही झाली नाही तर राज्यपालांची संमती गृहीत धरली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. या निकालासंदर्भात संवैधानिक तरतुदींचा सल्ला मागणारं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाला पाठवलं आहे. पोलाद निर्मितीचं केंद्र होण्याच्या दिशेनं गडचिरोलीची वाटचाल सुरू असून या उद्योगातून इथल्या सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोनसरी इथं लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या एलएमईएल विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्याला सरकारचं प्राधान्य असेल. पुढील काही वर्षात गडचिरोली राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,
आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं. इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो पण गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. एक प्रकारे गडचिरोलीचं चित्र बदलवण्याचा हा काम चाललेला आहे. 14,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळालाय. आज जे भूमिपूजन झालं त्यातनं 20,000 कामगारांना अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. गडचिरोलीचं चित्र बदलत आहे.
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातल्या 1 कोटी वृक्ष लागवडीचा प्रारंभही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. यानिमित्त पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत असून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय लष्करासाठी एक महत्वाचा टप्पा म्हणून अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी काल अमेरिकेतून भारतात पोहोचली. अपाचे हेलिकॉप्टरचं आगमन हे देशाच्या संरक्षण क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं. क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या प्रभावी क्षमतेमुळे या अत्याधुनिक हेलिकॉप्टरना युद्धभूमीवर हवेतील रणगाडे असं संबोधलं जातं. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 1927 याच दिवशी देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण मुंबई स्टेशनवरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत सुरू झालं. 8 जून 1936 भारतीय राज्य प्रसारण सेवा ऑल इंडिया रेडिओमध्ये रुपांतरित झाली. 1937 केंद्रीय वृत्तसंस्था अस्तित्वात आली. 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं तर 1957 विविध भारतीची सेवा सुरू करण्यात आली. 1927 रेडिओ हा देशातल्या लोकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला असून बहुजनहिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी जनसामान्यांना माहिती देत त्यांचं प्रबोधन आणि मनोरंजन करण्याचं कार्य करत आहे. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या जनरल कॉन्फरन्सचे अध्यक्ष गौरव द्विवेदी यांनी काल कंबोडियात झालेल्या 20व्या आशिया माध्यम परिषदेत वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादरीकरण केलं. वेव्स प्लॅटफॉर्म हा केवळ वापरकर्त्यांनाच नव्हे तर संस्था आणि धोरणकर्त्यांना देखील सामग्री शोधण्यासाठी मदत करतो. तसंच सार्वजनिक सेवा प्रसारकांनी वैयक्तिक प्लॅटफॉर्म विकसित करण्याऐवजी एकत्र काम करणं हा सर्वोत्तम उपाय आहे असंही द्विवेदी म्हणाले. भारतीय नौदल आज नवी दिल्लीत एक दिवसीय जहाज बांधणी चर्चासत्राचं आयोजन करणार आहे. जहाज बांधणीद्वारे राष्ट्रबांधणी या विषयावर होणाऱ्या या चर्चासत्रात भारतीय नौदल, शिपयार्ड, जहाज उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख भागधारकांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात जहाज बांधणीशी संबंधित विविध धोरणात्मक पैलूंवर चर्चा करण्यात येईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल या पोर्टलचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे दहशतवादानं त्रस्त झालेल्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान होईल. या पोर्टलवर जिल्ह्यानुसार आकडेवारी नोंदवली जाईल, मदत प्रयत्नांचा मागोवा घेतला जाईल, आर्थिक मदत, सानुग्रह अनुदान आणि अनुकंपापूर्ण रोजगार उपलब्ध करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. पीडितांच्या मालमत्तेवरील अतिक्रमणांची देखील नोंद केली जाईल. निराकरण न झालेल्या किंवा प्रलंबित दाव्यांसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये मोफत हेल्पलाईनही सुरू करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय सिकलसेल मिशन अंतर्गत 6 कोटी व्यक्तींची सिकलसेल आजारासाठीची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2,15,000 व्यक्तींना या आजाराचं निदान झालं आहे आणि 16 लाखांहून अधिक रोगवाहकांची ओळख पटवण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांनी त्यांच्या लक्ष्यांच्या तुलनेत लक्षणीय प्रगती दर्शवली आहे. निदान झालेल्या प्रकरणांची सर्वाधिक संख्या ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये नोंदवली गेली आहे. 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा 13 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं दमदार फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 5 बाद 318 धावा केल्या आणि इंग्लंडसाठी 319 धावांचं लक्ष ठेवलं. भारताची कर्णधार हरमनप्रीतनं 84 चेंडूत 102 धावा केल्या. याआधी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकल्यानं हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. इंग्लंडच्या संघाला 49 षटकं आणि 5 चेंडूत 305 धावा करता आल्या. भारताच्या क्रांती गौडनं 6 बळी घेतले. हरमनप्रीतच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला 4था सामना आज मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 2:30 सुरू होईल. या मालिकेत भारत 1-2 पिछाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होणार. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2006 मुंबई उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. आज आकाशवाणीचा राष्ट्रीय प्रसारण दिन आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडवर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.